घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम जय हरी। मी श्री अभप रमेश महाराज वाघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे। तरी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला मला आपलं अमूल्य मत देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही सर्वांना आग्रहाची कळकळीची नम्र विनंती।